श्लोक 17 तद्बुद्ध तदात्मानं तन्निष्ठ तत्परायणः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः। बुद्धि निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी। ऐसे व्यापक ज्ञान भले जयांचिया हृदया दिवसीत आले तयांची समता दृष्टी बोले विशेषु काई। एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू एथ। परी दैव जैसे कौतुके कहींची दैन्य न देखे का विवेकू हा नोळथे भ्रांतीते जेवी। ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत न ऐके कानी मृत्युकथा। हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू नणती तैसा ज्ञानी येते।
वंदे गुरुणां चरणारविन्दे सन्दर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहर्शान्तये। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर सन। समर्थांनी शुद्ध उपदेशाचं निश्चय शुद्ध उपदेश म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश असं मुख्यतः दासबोधामध्ये केला। उपदेश नाना प्रकारांचे असतात, नैतिक उपदेश असतो, वर्तणुकी संबंधी उपदेश असतो, सदाचारा संबंधी उपदेश असतो, आपलं जीवन सामान्यतः चांगलं व्हावं म्हणून उपदेश असतो। बरे सत्य बोला यथा तथ्य चाला अशा प्रकारे जो उपदेश आई वडील आपल्या मुलांवर करत असतात, सुप्रजा असावी म्हणून केलेला उपदेश, उत्तम विद्यार्थी घडावा म्हणून केलेला उपदेश, असे जे उपदेशाचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये समर्थांनी दासबोधामध्ये जो उपदेश मुख्यतः हाताळलेला आहे तो उपदेश म्हणजे शुद्ध ज्ञानाचा उपदेश। समर्थांनी दासबोधामध्ये अन्यथा उपदेश देखील केलेला आहे, सदा दात घासोनी तोंडा धुवावे इथपासून ही समर्थांनी सुरुवात केलेली आहे। मूर्ख लक्षणं सांगितलेली आहेत, उत्तम पुरुष लक्षणं सांगितलेली आहेत, तरी देखील त्यांच्या ग्रंथाचा मुख्यतः विषय हा आत्मज्ञानाचाच आहे। ते असं म्हणतात की शुद्ध उपदेशाचा निश्चय सायोज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे अनेक प्रकारच्या प्राप्तीचा निश्चय सांगितला जातो. जीवन सफल करण्यासाठी म्हणून उत्तम शिकावं शहाणं व्हावं नोकरी उद्योगधंदा सुरू करावा घर बांधावं सुस्थिती असावी जीवनामध्ये जे प्राप्तव्य आहे ऐहिक अंगाने ते सगळं प्राप्तव्य आपल्यापाशी असावं अशा प्रकारचा उपदेश देखील असतो आणि मोक्ष प्राप्तीचा उपदेश देखील असतो. समर्थांनी या उपदेशाकडे जो आधी सांगितला सामान्यत उपयोगाला येणारा असा जीवनाचा एकूण उंची वाढवणारा ऐहिक जीवनाचा उपदेश तशा प्रकारे काही सांगितला नाही. समर्थांनी बद्धता कशामुळे येते ते सांगितलं आणि मोक्ष म्हणजे बंधनापासून मुक्ती कशी असते ते सांगितलं. आपलं मन विषयाच्या ठिकाणी बद्ध असतं आपली इंद्रिय आपल्या आपल्या विषयाच्या ठिकाणी बांधलेली असतात आपलं सदैव चिंतन हे इंद्रियांचे जे विषय असतात त्यासंबंधी असतं तशीच स्वप्न पडत असतात तशाच गप्पा गोष्टी केल्या जातात. मोक्ष ही जणू आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही आणि आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही असंच सर्वसाधारण सर्वांचं जीवन असतं. तुमच्यासारखे लोक सोडून सर्वांचं जीवन अशाच पद्धतीने चालतं. समर्थांनी सांगितलं की या ग्रंथामध्ये मात्र मोक्ष प्राप्तीचा निश्चय सांगितलेला आहे. मनाने बांधून ठेवणं विषयाच्या ठिकाणी बांधलेलं असणं ही अशी एक गोष्ट वाचलेली होती की एकदा एक कसाई एका गाईला दावं बांधून तिला ओढत घेऊन जात होता तेव्हा तिथं जाऊन ते दृश्य पाहणारा एक मनुष्य म्हणाला की असं कधी पाहिलेलं नव्हतं की गायीने माणसाला बांधलंय. तेव्हा तो म्हणाला की नीट डोळे असतील तर पहा दावं माझ्या हातात आहे आणि ते गाईला बांधलेलं आहे मी गाईला बांधलंय गायीने मला बांधलेलं नाहीये असं तो म्हणाला. तो म्हणाला असं का मग जरा ते दावं सोड म्हणजे कोणी कोणाला बांधलंय ते समजेल तू गाईला बांधले का गायीने तुला बांधले तू गाईच्या मागं गेल्याखेरीज राहणार नाही. म्हणून ही जी बद्धता आहे ती बद्धता देहाच्या ठिकाणी असणारी बद्धता मनाच्या ठिकाणी असणारी बद्धता संसाराच्या ठिकाणी असणारी बद्धता या बद्धतेपासून सुटण्याचा उपाय मी या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे असं समर्थ म्हणतात. शुद्ध स्वरूपाचा निश्चय विदेह स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे या शुद्ध स्वरूपाविषयी समर्थांनी तासबोधाच्या तिसऱ्या समासामध्ये खूप सुंदर निरूपण केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की झाली या तत्वाचे निरसन निर्गुण आत्मा तोची आपण का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी. शुद्ध स्वरूप आपण कशाला समजतो हे महत्वाचं आहे. आरशात पाहिल्यानंतर आपल्याला आपली प्रतिमा दिसते आणि त्या प्रतिमेला आपण मी असं समजत असतो. समर्थ असं म्हणतात की आपण कल्पिले मी पण आपण म्हणजे मी या देहानी जो मी आहे तो मीच खरा ते माझं स्वरूप आहे अशी आपण कल्पना करतो. मी पण शोधिता नुरे जाण या मीपणाचा जर शोध घेतला तर हा मीपणा राहत नाही असं दिसतं. हा देह टिकत नाही असं दिसतं. मी आहे असं मला वाटत असतं तर कोणता मी हा देह बदलत जातो. ज्या देहाला मी असं समजतो तो देह बदलतो. वयोमानानुसार त्या देहामध्ये रूपामध्ये फरक पडत जातो. मन देखील बदलतं. मनाच्या कल्पना बदलतात. मनाचे निश्चय बदलतात. बुद्धी बदलते. बुद्धीचे निश्चय बदलतात. लहान मुलाला बस कंडक्टर व्हावं ड्रायव्हर व्हावं असं वाटत असतं पण त्याच्या बुद्धीचा निश्चय जसा जसा तो मोठा होतो तसा बदलत जातो. बुद्धीचा कोणताही निश्चय असा एकसारखा राहत नाही. ज्याच्या आधारावर देह मन आणि बुद्धी आहेत तो मात्र अविचल असतो. आणि देह मन बुद्धी ही साधन आहेत असं अंती लक्षात येतं. ही देह मन बुद्धी पंचतत्वांपासून बनलेली आहेत. समर्थ असं म्हणतात या पंचतत्वांचं निरसन झालं. विवेकानी ही पंचतत्व पृथ्वी तत्व बाहेरच्या पृथ्वी तत्वामध्ये लीन झालं. एवढंच नव्हे तर बाहेरचं पृथ्वी तत्वच या देहावर आरोपित झालेलं आहे थापलेलं आहे. मी परवा कुठं गेलो तर कोणी सांगितलं की तुम्ही देह नाही हे समजून सांगण्यासाठी आत्ताची तुमची ही स्थिती आहे ही खरी तुमची स्थिती नाही हे सांगण्यासाठी त्यांनी एक आर्ग्युमेंट सांगितलं. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा तुम्ही 6 पाऊंड 6.5 पाऊंड 7 पाऊंड काय असाल ते होता. तेवढं तुमच्या देहाचं स्वरूप होत. तुम्ही अन्न खाल्लं. आत्ताचा जो तुमचा पुष्ट देह दिसतो आहे तर ते बाहेरचं तुमच्यावर आलेलं आहे. तुम्ही आजारी पडता तेव्हा ते जात. ज्या देहाला तुम्ही मी असं समजता ते बाहेरून कितीतरी मिळवलेलं आहे थोपलेलं आहे थापलेलं आहे. ते तुमचं खरं स्वरूप नाही असं ते म्हणाले. म्हणून विवेकानी जसं तत्व निरसन होतं तसं प्रत्यक्षत देखील बाहेरची तत्व या देहावर येऊन पडलेली आहेत हे कळतं. आणि ही तत्व बाहेरच्या तत्वात जाणार आहेत हेही समजतं. या तत्वाचं निरसन झाल्यानंतर जे जाऊ शकत नाही जे कायम राहतं अशी एक गोष्ट शिल्लक राहते असं समर्थ म्हणतात. ज्याला मी मी असं म्हणतो शुद्ध जाणीव असं ज्याचं स्वरूप आहे ती गोष्ट मात्र शिल्लक राहते. शुद्ध अस्तित्व असं ज्याला म्हणतात ती गोष्ट शिल्लक राहते. ती राहते त्यालाच खरं म्हणजे आपण मी म्हणत असतो. आपल्याला त्यालाच मी असं म्हणायचं असतं. ते स्फुरण रूपानी असतं. समर्थ असं म्हणतात तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उडले. असं हे तत्वांमध्ये आपल्या शरीरामध्ये जे तत्व होतं पंचभौतिक मीपणानी आपण समजत होतो ते जर मिसळून गेलं ते जर विवेकानी विसर्जित केलं ज्यांच्याकडून घेतलेलं होतं त्यांना परत दिलं तर जे उरतं ते निर्गुण उरतं. म्हणजे त्याला रूप नसतं गुणरहित असतं सगुण नसतं ते निर्गुण असतं ते अव्यक्त असतं. आणि ते सोहम भावानी प्रतीतीला आहेत. सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. आणि ते उर्वरित राहतं ते शुद्धात्मा परमात्मा सत म्हणजे अविनाशी, चित म्हणजे चैतन्य रूप, आनंद स्वरूप, शांत स्वरूप, एकमेवा द्वितीय असं काही शिल्लक राहतं, तो परमात्माच शिल्लक राहतो. आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता. अशा प्रकारे जो मी होता बाहेरचा मी, तो नाहीसा झाल्यानंतर उर्वरित होत ते, तो आत्मा, त्याचं निवेदन होतं परमात्म्याशी. निवेदन म्हणजे समर्पण. तो आणि व्यापक परमात्मा ज्याचं शास्त्र वर्णन करतं तो, ते एक होऊन जातात. तेव्हा देव आणि भक्त हे एकरूपता पावतात. साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला आणि खरा भक्त शिल्लक राहिला. साचार म्हणजे आचरणासकट. आता त्याचं आचरण देखील निसंदिग्ध व्हायला सुरुवात होते. त्याला खरा देव कोण हे समजलेलं असतं आणि अन्य देवांना तो घाबरेनासा होतो. आचारासकट तो तसाच. आचारासकट याचा अर्थ असा, एकदा मी स्वामीजींकडे गेलो होतो, तिथं काय झालं, एक पार्सल आलेलं होतं आणि तोच विषय तिथं चालला होता. पोस्टमन एक पार्सल देऊन गेला, मी कोणत्या तरी कामासाठी गेलो होतो आणि तिथं सुषमाताई ते पार्सल फोडत होत्या, फोडलेलं होतं आणि त्याच्यातून एक काळी भावली, कणिक त्याच्यावर गुलाल टाकलेला, त्याला सुया टोचलेल्या, काळं फडकं, अशा काही काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. स्वामीजी पलंगावर बसलेले होते आणि त्यांनी तो पार्सल उघडलं. मी आत गेलो, अजूनही हळद कुंकू होतं, काळे मणी होते, काळ्या मण्यांची एक पोत होती, काय त्याचा अर्थ काही कळायला मार्ग नाही. अशा सगळ्या गोष्टी, विचित्र दिसणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी त्या पार्सलामध्ये होत्या. ते फोडल्यानंतर स्वामीजी पाहत होते, त्या म्हणाल्या की हे सगळं खरं असतं. स्वामीजींना म्हणाल्या काय करायचं, हे कोणी पाठवलं, आता आपण याचं करणार काय. स्वामीजी शांतपणाने बसलेले होते, त्याच्याकडे पाहत होते आणि मी गेल्यामुळं साहजिकच मला त्यांनी ते सगळं दाखवलं. सुषमाताईंनी हे बघ, हे असं असं आले. मी म्हटलं काही नाही, हे फेकून द्यायचं, याला काही अर्थ नाही. त्या माझ्याकडे दुर्लक्ष करून स्वामीजींना म्हणाल्या काही ना काही करता काही व्हायचं, कोणी काय केलं असेल सांगता येत नाही. स्वामीजी म्हणाले मकरजवळ द्या, तो फेकून येईल. हे काही खरं नसतं. साचार भक्त म्हणजे जेव्हा अशा कोणत्याही विचित्र वेळा येतील तरी देखील ज्याचा भाव बिघडत नाही तो. हा भीती घालण्याचा प्रकार आहे, दुसऱ्याच्या मानसिकतेवर दबाव टाकण्याचा प्रकार आहे. हे कधीच खरं नसतं. जगामध्ये असे चमत्कार कधी घडू शकत नाहीत की तुम्ही कोणाला कणकेची भावली पाठवली आणि त्याचं वाईट झालं. पण मन ही गोष्ट अशी चमत्कारिक असते की लगेच त्याचा एक विषण्णतेचा प्रभाव यायला सुरुवात होते. ते सगळं खरं वाटायला लागतं. त्यांनी जो दबाव निर्माण होतो, त्या दबावामुळं मनुष्य खचतो. त्याला असं वाटायला लागतं की कोणीतरी खरंच आपल्या वाईटावर आहे, आपलं कोणीतरी वाईट करत आहे आणि याच्यातून आता मार्ग कसा काढायचा, तोही कोणाकडे तरी जातो. मी असं पाहिलं की स्वामीजी त्या सगळ्या प्रसंगामध्ये अतिशय अविचल होते. आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता. आत्मनिवेदन झालं म्हणजे देह मन बुद्धी चा जो मी असा समजत होता तो देह मन बुद्धीचा मी त्याच्या आत असणारी शुद्ध जाणीव कळा ते आपलं खरं स्वरूप आहे हे जेव्हा समजलं ते समजल्यामुळं त्याचं ज्ञान झाल्यामुळं तो आपण निर्गुण निराकार अचिंत्य अव्यक्त सच्चिदानंद अशा बोधामध्ये प्राप्त झाला. तो देवाशी एकरूप होऊन गेला. साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला अशा प्रकारे तो भक्त झाला. समर्थांनी भक्ताची व्याख्या विभक्त नसावे तरी भक्त म्हणवावे अशी केलेली आहे. तो कधीच विभक्त नसतो. तो परमात्म्याशी एकरूपता साधलेला असतो. याचा अर्थ अंतर्यामी दृढतेने निश्चयाने तो परमात्म्याशी एकरूप असतो आणि त्याची ही एकरूपता साचार असते. परिस्थिती आल्यानंतर बिघडत नाही. कोणी जर सांगितलं की जरा सांभाळून राहा तुम्ही कुलदेवतेचं काही करत नाहीये हा घाबरतो. कोणी सांगतो की या तारखा काय 4, 17 आणि 21 या तारखांना जरा सावध राहा या तुमच्याबाबत चांगल्या नाहीत मी घाबरतो. किती मंडळी अशी भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं समर्थ म्हणतात. एकूण घाबरणं ही जी गोष्ट आहे पंचभौतिक विश्वामध्ये एकाने दुसऱ्याला घाबरवावं असं काहीही नाही हे अगदी निश्चित धरा. मग शुभ शकून आहे शुभ आहे असं वाटतं त्यांनी मानसिक प्रेरणा मिळते. मी गेलो तो एका ठिकाणी एक परगावची गोष्ट सांगतो. एक नगरसेवक ते भेटायला आले ते त्यांच्या मनगटावर कितीतरी दोरे होते. मी सहज त्यांना विचारलं काय काही नाही हो म्हणले पण हे घातलं की जरा धीर येतो. हा जो धीर येणं आहे ते आणि विपरीत काही झालं तर खचणं जे आहे ते या दोन्ही गोष्टी भक्ताच्या व्याख्येमध्ये येत नाहीत. त्याला अशा धीराची गरज नसते आणि जर काही विपरीत झालं तर खचण्याची त्याच्यावर वेळ येत नाही. याला साचार असं म्हणायचं. साचार जसा भक्त असतो तसा साचार हा नास्तिक देखील असतो. जगन्नाथराव जोशींनी एकदा असं सांगितलं स्वामीजींकडे आलेले होते की ते रशियामध्ये संसदीय समितीमधून कमिटीमधून गेलेले होते. त्यांच्या शेजारच्या खोलीमध्ये काय भूपेश्वर गुप्ता म्हणून कोणी मला असं वाटतं की कम्युनिस्ट खासदार होते त्या काळची गोष्ट. तर सकाळी उठल्यानंतर पहाटे जगन्नाथराव उठले तर शेजारच्या बाथरूम मधून विष्णू पुरुष सूक्त म्हणण्याचा आवाज येत होता. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्र पात. त्यांनी थोड्या वेळाने भूपेश्वर गुप्तांचं दार ठोठवलं. ते बाहेर ते म्हणाले की हा कम्युनिस्ट देश तेव्हाचा रशिया इथं देवधर्म सगळा उडवून टाकलेला आहे पण इथं मला पुरुष सूक्त ऐकू आलं आणि तुम्ही कम्युनिस्ट आहात देव न मानणारे आहात तुम्ही म्हणत होतात. ते म्हणाले लहानपणापासून आई वडिलांनी शिकवलं म्हणून काही तोटा नाही ना म्हणून म्हणतो. म्हणजे जो नास्तिक असतो त्याची नास्तिकता देखील प्रामाणिक नसते. तोही साचार नास्तिक नसतो. ते विष्णू सहस्र नाम म्हणत ते पुरुष सूक्त म्हणत होते स्नानाच्या वेळेला. जर असेलच तर आपण काहीच केलं नाही असं व्हायला नको. म्हणून साचार भक्त किंवा साचार नास्तिक सापडणं तर फार कठीण. साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला, हा जो साचार भक्त आहे तो विभक्त भाव सांडून तसा झाला, म्हणून त्याचा लोकांना फार भरोसा वाटतो। आपण एक 2-4 मिनिट शांत मनन करू, डोळे मिटून। समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला। समजणं ही गोष्ट निराळी आणि समजून त्याप्रमाणे वर्तन करणं ही गोष्ट अजून निराळी। एखादं ज्ञान साचार असणं हे महत्वाचं आहे। कित्येक गोष्टी ज्ञानामध्ये केवळ असतात पण त्या साचार नसतात। उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना रोज पाऊण तास चांगला घाम गळेपर्यंत व्यायाम करण्याची आवश्यकता आहे असं ज्ञान आपल्याला झालं, पण आपण व्यायाम केला नाही, या ज्ञानाचा काही उपयोग नाही। तसं साध जे अति तिखट नाही, अति मसालेदार नाही, अति तेलकट नाही, अशा प्रकारचं साध जे जेवण आहे ते जेवणच शरीराला हितकर आहे असं समजलं, पण आपलं जेवण झालेलं आहे आणि कोणीतरी आपले नातेवाईक आले, तुमच्या जेवायच्या वेळेलाच यायचं होतं पण बटाटे वडे घेऊन आलो, तुमचं जेवण झालंय, नाही नाही द्या ना दोन, असं स्वाभाविकपणाने आपण म्हणतो। साचारता ही एक वेगळी गोष्ट आहे। ज्ञानाच्या गोष्टी माहीत असणं आणि त्या आचरणामध्ये येणं ही अजून एक वेगळी गोष्ट राहते। म्हणून समर्थांचा आचारावर अतिशय भर आहे। हा जो साचार भक्त आहे तो विभक्तता सांडूनच तशा प्रकारची भक्ती करतो। त्याच्या अंतर्यामी त्याच्या बुद्धीमध्ये नेहमीच देवा भक्ताचं ऐक्य अशा प्रकारची भूमिका असते असं समर्थ म्हणतात। आणि त्याचं स्वरूप काय हेही ते पुढे सांगतात। निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला। आणि हे सामान्य साधकांना देखील जमतं। कधी कधी आपण अगदी सामान्य असं म्हणतो म्हणजे त्याला समजलेलं नाहीये अशी आपली भावना असते, त्याचीही तशीच भावना असते, पण त्याचा बुद्धीचा कणखर निश्चय तसा झालेला असतो। आजही आले असतील कदाचित शितोळे काका इथं, त्यांच्या मंडळींना कॅन्सर झालेला होता, रुबी नर्सिंग हॉलमध्ये होत्या आणि जवळपास 40 दिवस ऍडमिट होत्या। इतकं मोठं भलं मोठं बिल झालेलं होतं। ते माझ्याकडे आले, म्हणाले की ट्रीटमेंट बंद करता येत नाही, समाजात प्रतिष्ठा आहे, नातेवाईक काय म्हणतील असं वाटतं। हाल तर पाहवत नाहीत, एकदा तुम्ही येऊन तर जा। मी रुबी हॉलमध्ये गेलो, त्या काकूंना भेटलो, अंगावर सूज, त्या म्हणाल्या माझे दोन हात उचलून जोडा, स्वामीजी आलेत म्हणाल्या दर्शनाला। त्यांचे दोन्ही हात कोणीतरी एकत्र करून जोडले, मला म्हणाल्या की या सगळ्या नळ्या आणि हे कशा करता, मी यांना म्हणते की हे सगळं काढा, आपण स्वामीजींकडून काय शिकलो म्हणाल्या। हा देह जर पडला, मी जर गेले तर मला पुढे चांगली गती तरी लाभेल, इथं मला अडकून ठेवलंय यांनी, अशा आजारपणात त्यांचा हा भाव होता। त्या म्हणाल्या की मी नाम घेते, अजून मी काय करायला पाहिजे, अजून काही करू नका, शितळे काकांना सांगितलं त्यांचीही तशी इच्छा आहे, तुम्ही हे सगळं काढून टाका. हे सगळं काढल्यानंतर 2 दिवसांनी काकू गेल्या. म्हणून ही फक्त प्राप्त पुरुष आपण ज्यांना समजतो त्यांच्याच बाबतीत घडते गोष्ट असं नाही. सामान्य श्रवण करणाऱ्या व्यक्तीला देखील एवढं धैर्य प्राप्त होतं की मी निर्गुण निराकार आहे, देहाचा माझा संबंध नाहीये. मृत्यू आला तरी 72, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत परमात्म्याशी एकरूपता, आनंद, शांती, समाधान देत असणारं जे जीवन आहे ते जीवन, हे असं नळ्या सगळ्या बाजूनी हलता येत नाही, जखडून ठेवलेलं आहे, असं जीवन कशा करता असं त्या म्हणत होत्या. निर्गुणाची नाही जन्म मरण, निर्गुणाची नाही पाप पुण्य, निर्गुणी होता अनन्य आपण, मुक्त झाला या भावनेमध्येच मुक्ती आहे. सत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशय गुंडाळला, आपणासी आपण भुलला कोहम म्हणे. अज्ञानामुळं तत्वामुळं वेटाळून घेतलेला जो देहात्मा आहे तो देहात्मा बाहेर तत्वानी वेटाळून त्याच्या बंदिस्त किल्ल्यामध्ये राहतो आहे, आणि त्यालाच तो मी असं समजायला लागलेला आहे. आपणासी आपण भुलला कोहम म्हणे, मी कोण असं म्हणतो आहे. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम. तत्वामध्ये जोपर्यंत गुंतलेला आहे, गुरफटलेला आहे, तोपर्यंत कोण मी असं म्हणतो, आणि जर विवेक दृष्टी उघडली तर तो परमात्माच मी आहे असा त्याचा बोध होऊन जातो. अनन्य होता अहम सोहम मावळली, आणि त्याच्याशी खरी एकरूपता साधली. आपण सद्गुरूंकडे जातो, सद्गुरु आपल्याला सांगतात की तुझं स्वरूप सच्चिदानंद आहे, तू तेच आहेस, म्हण सोहम. आधी प्रश्न पडलेला होता कोण मी आहे कोहम, त्याच्यावर सद्गुरूंनी सांगितलं की तू तो परमात्माच आहेस सोहम म्हण. पण तरी त्याला ज्ञान झालं असं झालेलं नाहीये. पण जेव्हा खरंच तो आपल्या स्वरूपाशी एकरूपता साधतो त्यावेळेला अहम ही गेला आणि सोहम ही गेला. अहम सोहम मावळली, त्याच्याऐवजी त्याच्या अनुभूतीमध्ये तो रममाण होऊन राहायला लागला. यापरी उर्वरित तेची स्वरूप संत, देही असोनी देहातीत जाणीचे ऐसा. आणि या बोधामध्ये जे पक्के राहिले, स्थिर राहिले, स्वरूपच होऊन राहिले, ते स्वरूपाशी समरस झालेले संत म्हणजे शाश्वताच्या बोधावर आलेले. देही असो नी देहातीत जाणीचे ऐसा, मग ते देहामध्येच असतात पण देहापासून आपण वेगळे अशा भूमिकेवर अशा भावनेवर असतात. समर्थ म्हणतात शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, त्यावेळेला त्याला आपण देह नाही असं वाटायला लागतं. स्वामी म्हणे अमलानंदामध्ये मदा भटांनी एक फार सुंदर वाक्य लिहिले, मामा मामी म्हणजे अमलानंद त्यांचे मामा होते, मामा मामी गावाला जायला निघाले, दोघांच्या हातात आपल्या आपल्या पिशव्या होत्या. हे विदेही आपला छोटासा संसार म्हणजे काय, गावाला आलेले होते ते, त्यामुळे असणारे कपडे आणि आवश्यक ते सामान पिशवीमध्ये घेऊन जात असताना मोठी गंमत वाटत होती. वस्तुतः यांना कशातच काही नाही असे स्वरूपाशी समरस झालेले असे ही विदेही आपल्या पिशव्या घेऊन रस्त्याने चालायला लागले असं ते म्हणतात. दुकानदारी करताना स्वामीजींचा देखील विदेही भाव आणि कर्म आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेले आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय, शुद्ध भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे अजूनही या ग्रंथात काही सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्य देव कोण हे सांगितलेलं आहे, मुख्य भक्त कोण हे सांगितलेलं आहे, जीव कोण आणि शिव कोण, जीव हा शिवस्वरूपच कसा आहे तेही सांगितलेलं आहे असं समर्थ म्हणतात. ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य श्रीधनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि. एक निवेदन मी करतो आहे. ते निवेदन नमस्कारासंबंधी आहे.